मान पाटी एक झाली तुटून पडले घुंगरू खाली लई तुम्ही हैरान केलं येऊ द्या की माझी किव पाया मंदी नाही जीव कंबर ही कामातून केलं नाच नाचली तुमच्यासाठी नाही म्हणाली नाही आहो नाच नाचली तुमच्यासाठी नाही म्हणाली नाही पण आता बोलू नका वंस मोर थकली मी बाई आता बोलू नका वंस मोर थकली मी बाई
आम्ही मारायच्या टाळ्या आम्ही वाजवायच्या नाच तुझं बघून भारी नाच तुझा पटल्यावर वंस मोर म्हटल्यावर कशाला म्हणायचं सारी
बाई नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई थोडा मला आराम करू द्या ना थोडा अजून मधून मी एक जात राहील करणार नाही मनाई आहो अजून मधून मी एक जात राहील करणार नाही मनाई पण आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई
आम्ही मारायच्या टाळ्या आम्ही वाजवायच्या नाच तुझं बघून भारी नाच तुझा पटल्यावर वंस मोर म्हटल्यावर कशाला म्हणायचं सारी
बाई ग बाई ग बाई ग बाई ग पण आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई पण आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई
आम्ही मारायच्या टाळ्या आम्ही वाजवायच्या नाच तुझं बघून भारी नाच तुझा पटल्यावर वंस मोर म्हटल्यावर कशाला म्हणायचं सारी
बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई मान पाट एक झाली तुटून पडले घुंगरू खाली लई तुम्ही हैरान केलं येऊ द्या की माझी किव पाया मंदी नाही जीव कंबर ही कामातून गेलं नाच नाचली तुमच्यासाठी नाही म्हणाली नाही आहो नाच नाचली तुमच्यासाठी नाही म्हणाली नाही पण आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई आता बोलू नका वंस मोर थकले मी बाई।